नमस्कार, मैं परांशवेद की मदद बोलते हैं सर. आम्ही इव्हेंट होता का चॅनल लिमिटेड नावाचा, त्या रिगार्डिंग झाला काल कॉल केला होता सर. तुम्ही इव्हेंटला येत नाही सर अजून पण. ओके सर. सर ऍक्च्युली आमचा ऑफर होती सर की आम्ही कस्टमर्सला डिस्काउंट आणि ऑफर देत होतो जर तुम्ही इव्हेंटला हिट करून जर याची प्रॉपर्टी परचेस केली असेल सर. बट आम्ही आता आमचा इव्हेंट संपला, पण आम्ही कस्टमरसाठी सर तो आमची इव्हेंट ते ऑफर्स एक्सटेंड व्हॅलिडिटी ठेवली सर त्यांची संडे पर्यंत. जर तुम्ही संडे पर्यंत कुठली प्रॉपर्टी बुक करताय सर साईट व्हिजिट करून, तर तुम्हाला ते ऑफर भेटते सर. तर तुम्ही दादा सर आमचं पेज त्या होता सर, तुम्ही येऊन सगळ्या गोष्टीची माहिती घेऊ शकता सर. आणि तुम्ही कुठल्या एरियात प्रॉपर्टी बघता मला कळू शकेल का? मी तुम्हाला ओके मी तुम्हाला आमच्या वाकडच्या एरियात एक प्रोजेक्ट माहिती देऊ शकतो सर. थोडा वेळ आहे सगळ्यात बोलायला. मी नाही सर, आमच्याकडे ते आमच्या सिस्टम मध्ये व्हॉट्सअप नाही सर. ऍक्च्युअली आम्ही पीटीआर न कॉल करतो ना सर. मी तुम्हाला 3:30 नंतर कॉल करतो, चालेल का? ओके, धन्यवाद सर.